ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿಯ ಕಾಣಿ. ಆಜ್ ಮುತೊಮ್ಮಗೆ ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿಯ ಕಾಣಿ ಬೋಲು. ಯೇಶುವೆ ಬಾರ ಚೆಲ್ಲತೆ ಯಹೂದ ವಿತಿನ ಬಾರಿ ಮಂಜಿಯ ಎಕ್ ಚೆಲ್ಲತೋ. ತಿನ್ನ ಬಾದೆ ಚೆಲ್ಲೆಯ ಶಿಕ್ ದುಃಖ ಕಷ್ಟ ತೈಯ ಪೊರಕ ಮಂಜಿಯ ಬಿ ಅಪಣೆ ಬಾದೆ ಜೀವಕ ಯೇಶು ಮಸೀಹ ಸೇವಕಿ. ಬಾಂಕಿ ಖಬರ್ ಸಂಸಾರೆ ಅಂತಸೆ ಕಫಲಾವಿ ಸತೆ ಆಖರಿದಿ ಯೇಶು ಮಸೀಹ ತೈ ಅಪಣಿ ಜಾನ ದೇನಿ. ಇನ್ನ ಬಾರಿ ಚೆಲ್ಲೆ ಮಂಜಿಯ ಎಬೆ ಮಾರೆ ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿಯ ಬಾರದಿ ಅಜ ಕುಚ್ ಖಾಸಿ ಭುಷೆ ಶಾಣಿ. ಸಕುಣ ತ ಯೇಶು ಚೆಲ ಹಯಬಿ ಸಕೆಣಕ ಧೋಕ ದೇಣೆ ವಾಳ ಬಣ. ಯಹೂದ ಯೇಶು ಪೋಪಿದಯ ಬಡ ಪಜಾರೆ ತೈಯೆ ಸ್ಪಾಯಿ ಆಗೆ ಕ್ಯೂಲೆ ದಿಖಾವೆ. ಕಾ ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿಯ ಅಂತ ಬಾಂಕತ, ಕಾ ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿಯ ಪಾಪ ಮಾಪ ಹುಯ್ಗತ. ಮತ್ತಿ ಸ್ತಾಯಿಯ ಪಂಜೆ ಮುತಾಬಕ ಕಾ ತೆವೆ ಫಾಂಸಿ ಲಾಯ್ತಿ. ಪ್ರೇರಿತ ಏಕ್ ಠಾರ ಮುತಾಬಕ ಕಾ ಸೊ ಮುಂಡ ಬಿಲ ಲೋಟ ಸತೆ ತೆವು ಪೇಟ ಫುಟ. ತೈಯೆ ಕಾ ತೆವೆ ಬಾದೆ ಅಂಜಕಡೆ ಭೇರೆ ಆಯ ಸತೆ ಸೊ ಮೊರ ಸಚ್ ಕಾ. ಯಹೂದಿ ಜಿಂದಗಿ ಕಾಹಮುಲೆ ಕಾಶಿಕ್ ಮಿಲ. ಚಲೋ ಆಜ್ ಮಾರೆ ಇನ್ನ ಬಾದಿ ಭೂಷೆ ಬಾರದಿ ಶಾಣ. ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿ ಕುಣ್ತ. ಯಹೂದ ಯೇಶುವೆ ಬಾರ ಚೆಲ ಮಂಜಿಯ ಏಕ್ ಚೆಲ್ಲತ. ತೆವೆ ಬಾಪುವ ನಾವು ಶಮಂತ. ತೆವೆ ಬಾರದಿ ಬೈಬಲದಿ ಬಾಂಕಿ ಭೂಷೆ ಜಾದಾ ನೈಯ ಲಿಕ್ಕಿದಿ. ಯಹೂದಯಿ ಏಕ್ ಎಣೋ ಚೆಲ್ಲತ ಜುಣ್ ಗಲೀಲ್ ಪ್ರದೇಶ ಕಾ ನೈತ. ಬಾಕಿ ಬಾದ ಚೆಲೆ ಗಲೀಲ್ ಪ್ರದೇಶ ಲಗ್ ಲಗ್ ಜಾಗ ಕತೆ. ಚೆಲ್ಲೆ ನಾವು ಮಂಜಿ ಯಹೂದ ನಾವು ಸಬ್ಕ ಆಖ್ರಿದಿಯಾ. ಯಹೂದ ಮತ್ಲಬಾ ತಾರೀಫ್ ಕರ್ಣಿ ಯಾ ಯಹೋಬಾ ಪರಮೇಶ್ವರಿ ಬಡಾಯಿ. ಇಸ್ಕೃತಿಯ ಮತ್ಲಬಾ ಕ್ರೋತಿಯ ಆದ್ಮಿ. ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿ ಕ್ರೋತಿ ನಾವು ಈ ಜಾಗದಿ ರೋಣೆ ಆಡತ. ಕ್ರೇತಿ ನಾವು ಈ ಜಾಗ ಹಮೆ ಪ್ರಾಣ ನಿಯಮ ದಿವಿಶಾಯಿ ಬೊಡಿ. ಆಮ ಉಸ್ದಿಯ ದೀದಿ ತೈಯ ಯಹೋಶು ಪೊಂದ್ರೆ ಪಚ್ಚಿ ದಿಬಿ ಹಮೆ ಶಾಯಿ ಬೊಡಿ. ಕ್ರಿಯೋತಿ ಪೇಲೆ ಮೊಆಬೋ ಏಕ್ ಶೇರ್ ತೊ. ಬಾದಕ ಜೋ ಶೇರ್ ಯಹೂದ ದೇಶದಿ ಮಿಲೋ. ಯಹೂದ ದೇಶ ಕ್ರಿಯೋತಿ ದಿ ಯಹೂದ ಇಸ್ಕೃತಿ ಜಾವು. ಚೆಲ್ಲೆಲ ಛಂಟ ದಿಬೇರಾ ಯೇಶುವೆ ಜೀವಿ ಚನ್ಭುಷೆ. ಪೇಲೊ ಸೆ ಯೇಶು ಸಿತಿ ಹಾಂಡಣೆ ವಾಳೆ ಚೈ. ದುವೊ ಬಾಂಕಿ ಖಬರ್ ಶಣಾವಣೆ ವಾಳೆ ಚೈ. ತ್ರಿಯೊ ನೋಕೆ ಕಾಮ ತೈಯೆ ಚಮತ್ಕಾರ ಸಿತಿ ಬಾದ ಲೋಗಕ್ಕೆ ಮುಕ್ತಿಯ ಪೇಂಡೊ ದಿಖಾವಣೆ ವಾಳೆ ಚೈ. ಯೇಶುವೆ ಬಾರಿ ಚೆಲ್ಲಲೆ ಛಾಟಣೆ ಕ ಪೇಲೆ ಬಾದಿ ರಾಚಿ ಪರಮೇಶ್ವರ ಕ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತೈಯೆ ಅರ್ಜ್ ಕಿ. ಕಿಲೆ ಕಿ ಚೆಲ್ಲಲೆ ಛಾಟಣೆ ಫೆಸ್ಲೊ ಏಕ್ ಬಡ ಫೆಸ್ಲೊ ತೊ. ಯೇಶುವೆ ಚೆಲ್ಲೆ ಬಾಪುಯ ಮರ್ಜಿ ಕ ಛಾಟೆ. ಯಹೂದ ಬಿ ತೆಣೋಯ್ ತೊ ಛಾಂಟದೊ. ಜೆಣೆ ಬಾಕಿ ಚೆಲ್ಲೆತೆ ಛಾಂಟದೆ. ಜೆಣೆ ಬಾಕಿ ಚೆಲ್ಲೆತೆ ಛಾಂಟದೆ. ಯಹೂದ ಮಾಸಿಪಾಕ ನೆಳ ನೈತ. ಸೊ ಆಪಣೆ ದೇಶದಿ ಬಾಂಕ ಪೊಡ ಲಿಕ್ಕೋದ ತೈಯೆ ಯೇಶುವೆ ಚೆಲ್ಲೆ ಮಂಜಿಯ ಭಂಡಾರಿಯ ಕಾಮ ಕೊರತ. ಬಾದೆ ಚೆಲ್ಲೆ ತೆವುಕೆ ಪೇಸೆ ದೇಯತೆ. ಯಹುನ್ನ ತೇರ ಉಣತಿದಿ ಹಮೆ ಶಾಯಿ ಬೊಡಿ ಯಹೂದಕ್ಕೆ ಪೇಸಿ ಥೋಲಿಯೋ ಅತಿ. ಸಾಡೆ ತ್ರನ ವರ್ಷ ಸೆಕ್ಕ ಯಹೂದ ಯೇಶು ತೈಯೆ ಚೆಲ್ಲ ಸಿತಿರೋ. ತೇ ಬಿ ಚೆಲ್ಲೆ ತೆವುಲೆ ಬಾಂಕೆ ಕ ನೈ ಸಮಜಿ ಬೊಳೆ. ಜೆ ಯೇಶುವೆ ಆಪಣಿ ಚೆಲ್ಲಿ ರಡೆ ದೊಯಿ ತೇ ತಿನೆ ಯಹೂದಿ ರಡೆ ಬಿ ದೊಯಿ. ಯೇಶು ಬಾದ ಚೆಲ್ಲೆ ತೈಯ ಯಹೂದ ಸಿ ಬಿ ಪ್ಯಾರ ಕ ಬರ್ತಾವ ಕೊರತೆ. ಯೇಶುವೆ ಸಾಡೆ ತ್ರನ ವರ್ಷ ಸೆಕ್ಕ ಕೋಸಿಯಾಗೆ ಬಿ ಎಣ ನಾ ಬೋಲೋ ಕಿ ಯಹೂದ ಇ ಮುಯಿಲೆ ಪಕಡವಾವಾ. ತಿನೆ ಆಪಣಿ ಸೇವಕಾಯಿಯೆ ಆಖರಿ ವಕ್ತ ದಿ ತೈಯೆ ಆಖರಿ ಹಪ್ತ ದಿ ಜ ಪ್ರಗಟ್ ಕಿಯ ತುಮು ಮಂಜಿಯಾಯಿ ಮುಯಿಲೆ ಕುಣ ಪಕಡವಾವಾ. ಜೆ ಯೇಶುವೆ ಎಣ ಬೋಲ ಜೆ ಯೇಶುವೆ ಎಣ ಬೋಲ ತೇವು ವಕ್ತ ಬಿ ತೇವ ಜೀವು ನಾ ಬದಲುವ. ಯಹೂದೆ ಆಪಣೆ ಜೀವ ದಿ ಎಣ ಸೋಚ ಜೆ ಏಕ್ ಆದ್ಮಿ ಪಾಕುಡುವ ತೆ ಕಾಬಡಿ ಭೂಷಣಿ ತಿನ್ನಲೆ ಜಾನೆ ನಾ ಮಾರ್ದೆ. ತೇವೆ ಜೋ ಎಣ ಸೋಚ್ಯೋ ಕಿಯ ಯಹೂದ ಯೇಶು ಸಿರಯ ಬಿ ತಿನ್ನಲೆ ಬಾಂಕೆ ಕಾ ನಾ ಸಮಜಿ ಬೋಳೆ. ತೇವೋ ಜೀವು ಸಿರ್ಪ ಪೇಸ ಮೆತ ತೊ ಲಾಗದ. ಯಹೂದ ಜೀವು ಬಾಂಕ ನೈತ ತೈ ಸೊ ಶೇತನೆ ಇಸ್ತಿಮಾಲ್ ಕಿಯ. ಜೈ ಹಮೆ ಮರ್ಕುಸ್ ಚೌದ ದಿಶಾಯಿ ಮರಿಯಮೆ ಸಂಗ್ ಮರಮರ ಕಾ ಬರಿದಿ ಶಿಶಿದಿ ಜಟಮಾಸಿಯ ಮೇಂಗ ತೈಯೆ ಬಡಿಯ ಬಾಸಬರ ಇತ್ರ ಆಣ. ದುಯ ತಿಯ ಸೊ ಯೇಶುವೆ ಮುಂಡ ಮೆತೆ ಪೇರ. ತೇವೆ ಯಹೂದ ರೋಷ ಹಯ ಬೋಲ್ದ ಲಾಗ ಜ ಬಡಿಯ ಬಾಸಬರ ಮೇಂಗ ಇತ್ರ ಕಿಲೆ ಬರ್ಬಾದ ಕಿಯ. जयत्र नश चांदिये सिके कवि जादो बर्द बिकी आय उग्री बोले बांटी बड़ते यहू देबारे दी बाइबल दी का अलिको दोआ एणो अलिको दो यहूद नाश ओण जोगोआ यहुन्ना 12:17 दी लिखो दोआ यहूद नाश ओण जोगोआ दुए थिसलुन किए दुई यत्रो न दीबी मसी विरोधी ले नाश ओण जोगो तैया बनाश छोटू बोलो दो जेई हमें यहुन्ना 12:6 दिशाई यहूद चोर तो तैया तेउ के पैसी तो लियो अती जो कुछ बीते तो ओ तो सते तो मंजिया कुछ आपुले चोर तो यहूदा धोकेबाज तो जो लुक्का 6:16 दी लिखो दो आ यहुन्ना 6:17 दी यहूद लेगे शैतान आ बोलो दो यीशु है अपने चेले ले बोलो दो तो तुम मंजिया एक आदमी शैतान आ लोगी नजरी दी यहूदा यीशु चेलो तो पर यहूदा यीशु ले सच जीव का प्यार ना करो तो यहुन्ना 13:25 दी यीशु ए ग्रास चुंगो साते टोबियो शेमोन इस्क्रोतिये छोटू यहूद ले देनो जेणी यहूद यीशु का रोटियो ग्रास पकड़ो तेणी शैतान सो अपना वश दिखियो ते यीशु त्योले बोलो जो कुछ तेरे करनो शटक चारे कर यहूद यीशु किले पकड़ा हुए जेई हमें मती 26:14-16 दिशाई यहूद इस्क्रोति शटक बड़े पजारा विले नाइयो बोलो जे मु यीशु ले पकड़ना दी थारी मजद करू ते तुम्हें मुले का दे तीन ते उले 30 चांदी के तोलियो देने ते बसो ते वक्त और वो यीशु ले पकड़ाना ले मौको लोड़ दो लगो यीशु ले पकड़ाना का पहले यहूदे 30 चांदी के पुछियो ते ले दे ए तक पतो लगा सो पैसियो के त्रबुको तो जो ते हुए एणो सोचियो कियो यीशु ले पकड़वाने बाद का पतो से पैसे दे अभी कि ना दें दे यहूदे बड़े पजेरा ले जो निशान तो देनो दो जो ले में पोपी देऊं यीशु सोईया ते उले पकड़नो तेबे यहूदा गत्समनी बगीचा दियाओ साते ते उसीती तलवारी टोए पाइयो एक बड़ी भीड़ यीशु बिले त्यांदी लगी दी जुन बड़े पजेरे ते ये जुन बड़े पजेरे ते ये सियाने यहूदी ने तेती लाई दी दुई यहूदे तेणी यीशु बिले आइयो बोलो नमस्ते गुरु जी साते ते हुए यीशु ले पोपी देनी का तुम के पतोआ यहूदे यीशु ले पोपी किले देनी किले की बड़े पजेरे ते ये यहूदी ने ते यीशु ले नारवाना ते यीशु अपने चेले में सी दिशते यीशु कई भी आपुले चेला का बड़ो ना दिखावा ते यीशु के पोतो तो यहूदा तीन ले पकड़वाने वाला सब कुछ जानना बाद भी यीशु यहूदा ले गौरते का बोलियो बेदते चेलो बोलियो बेदते शुरू का अंत से का यीशु यहूदा का प्यार करते यहूदे यीशु का मानदारी का प्यार ना कियो पर पैसा का प्यार करियो 30 चांदी ऐसी कहते ही यीशु पकड़वा हुए यहूदे यीशु का मानदारी का प्यार ना कियो पर पैसा का प्यार करियो 30 चांदी ऐसी कहते ही यीशु पकड़वा हुए ऐबे तो तुमु के जो पतो लगी गयो कि यहूदे यीशु क्यों ले पकड़वा हुए आओ मारे शानो यहूदा इस्क्रोतियो अंत केणो तो यीशु ले पकड़वाणा ले बड़ी भीड़ तलबारी टोआ पाइयो यीशु बिले आई ते ये यीशु पकड़े ते ही बाकी चेले एणो सोचियो बागे मारे केण को भी बचनो जे यहूदा के पतो लागो यीशु ले मौती सजा मिली ते सो पछताणो साते जुन चांदिये सिक्के ते हुए यीशु पकड़ना लेते ले दे से बड़े पजेरे साते सियाने यहूदी ने तके वापस देने साते बोलो मैं बेकसूर आदमी जाने मारना ले पकड़ाइयो पाप कियो दुई ते हुए से चांदिये सिक्के तीने परमेश्वर भवन दिशोटे साते आपू तिद्र नाइयो फांसी लाई मत्ती 27:5 हमें उशाई बोली प्रेरित 1:18 दी हमें शाही ते हुए अंत शिकबूरो तो ते हुए पापी कमाई का एक डोकरो ले 200 मुंडा बिला लोटो ते ये ते हुए पेट फुटो साते ते हुए बादे अंजकड़े भैरे आए यहूदी जिंदगी का शीक पत्रों से पाप कियो साते बापू परमेश्वर का अपने पापे मापे मांगी। यहूदे भी पाप कियो पर जीव ना बदलो, साते नाइयो फांसी लाई। मारे यहूद मैसी ना बोलनो बल्कि पत्रस मैसी बोलनु बापू परमेश्वर का पापी माफी मांगनी। साते जब पाप बर्ताव छाड़ी ते परमेश्वर मारे जरिए बड़े बड़े काम करा। जो यहूद इसक्रोतिये जिंदगी सच्ची कहानियां।